أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين اللهم صل على محمد وآل محمد کلو کے مجلس کے تھوڑا دہرایا تھا تاکہ سوالات آسانی سے تھی سکن اگر کچھ گرو جم تک کلم عرض کیا تو دین کی سموری تعلیمات جے کو کچھ دین اساں کے سکھارے تو ان کے جمع کیا تو ٹے شیوں ٹھہن چوتھی کائی شے دین کی تعلیمات نہ سب کا پہرے عقائد ایمانیات توحید عدل الہی نبوت امامت قیامت بنیادی ایمانیات یہ بھی سکھن کی ضرورت ہے توحید صرف ایک نالو نہ ہے تصور ہے انشاءاللہ مجالس میں عرض کر سماجی خدمت میں بیو حصو احکام جو حکم زندگی جی کائی بھی اڑو عمل نہ جے بارے میں دین جو کو نہ کو حکم ضرور موجود ہے ٹیوں حصو اخلاقیات انسان جو عادتوں سچ جی عادت ہے یا کوڑ جی عادت ہے بیکھے تکلیف پہنچائے مزو تو وٹے یا بے کے آسانی فراہم کرے مزو تو وٹے یہ عادتن جو نالو اخلاق یہ ٹے شیوں دین ہیں چوتھی کائی شے دین جی تعلیمات نہ ہیں یو ذہن میں رکھو تو اللہ تبارک و تعالیٰ ہے محمد و آل محمد ہیں وہ ان تقسیم کا متان تقسیم ان جی تو ان اللہ ان محمد و آل محمد سکھارے چاہے اساں کا چاہن چھا تھا اساں کا ہی ایمانیات چاہن تھا ہی عمل چاہن تھا ہی اخلاق چاہن تھا جکڑے ان جی معلومات آہے تو دین کے کچھ نہ کچھ جانوں تھا اگر نہ ہے تو بھلے تاریخ جو ماہر تھی وجے سجی تاریخ یاد کرے رٹو لگائے حضرت آدم کا وٹھی اج جے دین تائیں سموری تاریخ بھلے رٹو لگائے یو نہ مومن تھیندو نہ مسلمان تھیندو مومن ہی مسلمان تھن دے لائے تاریخ جانن لازمی نہ ہے ہی ٹے شیوں آئن جے کہ انسان کے مسلمان بھی بنائیں دیو مومن بھی بنائیں دیو انشاءاللہ ودی کا وزا تہاں جے خدمت میں اس کو مستنے کرے کوئی سوال ہو جے کوئی بن گفتگو ماں یا کوئی دینی مذہبی سوال اگر پوچھنا چاہو تو بسم اللہ پنج دہ منٹ ان شاء اللہ سوالات ماں جی سائیں کوئی سوال کرو سوال کرو سوال کرو سوال
کرو ذہن میں سوالات سائیں نہ پوچھ سکو گا
سوال کرو
دینی کو بھی
جی سائیں
بسم اللہ سائیں قبلہ جی وہاں فرمایا تو دین تن شین پہ مشتمل ہے
جی
توحید احکام اخلاق
جی
تو یہ چھا سبب ہے جو ہر وقت تائیں
عقائد احکام
عقائد احکام ہیں اخلاق
جی
چھا سبب ہے جو اج اساں جے ممبر تا یہ اج تائیں اساں کے دین نہ بدھایو ہے
جی ہاں بھلو سوال ہے اہم سوال ہے ایکڑو تا ٹھیک ہے اساں یہ دسوں تا ہن وقت تائیں چھو بدھایو نہ ہے ویو پر جو کو تھی ویو ہانے گھٹ میں گھٹ ماں مجلس اڑی منعقد کیا جکا دین جی مجلس ہو جکا تاریخ جی نہ ہو جی تاریخ ہانے بدھی بدھی اساں یاد تھی ویا ان قصہ سب ہانے گھٹ میں گھٹے جکا ماں مجلس منعقد کیاں وہ دین جی ہوجے عقائد بدھائے احکام بدھائے اخلاق بدھائے سبب وہاں جے خدمت میں عرض کیاں تو تہاں دسو تو اساں جے हिन सिंध में 40 साल 50 साल पोइते हलिया वञो, तालीम जो तनासुब इंसान इंतिहाई घटि हुयो। अक्सरियत जेका आहे उहा प्राइमरी पास बि मुश्किल सां हूंदी। हाणे उन मौक़े ते असांजूं मजालस शुरू थियूं ऐं हाणे साम्हूं अगरि पंजो पास बि कोन्हे त जेकॾहिं हिते पंजे क्लास पास वारो वेहे त ठीकु आहे, कुझु न कुझु ॿुधाए सघे थो। हेठि जेके आहिनि सफ़ा हाणे पढ़ियल वेठा आहिनि। मसइलो इहो थियो त तालीम वधी वई। हाणे साम्हूं जेके आहिनि उहे ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट, PhD वेठा आहिनि। हिनखे असां तालीम जो मयार कोन बणायो, तंहिंजे करे हिन जी तालीम उहा ई पंजो क्लास वधि में वधि मेट्रिक ताईं रही। हाणे ज़ाहिर आहे त मेट्रिक वारो न पाण दीन ॼाणींदो न ॿुधाए सघंदो। तंहिंजे करे सबबु इहो रहियो त असां मेंबर ते आणण वारे जी तालीमी क़ाबिलियत उहा न वधायूं। जेकॾहिं असां इनखे वधायूं हा, चऊं हा बाबा ठीकु आहे, अॻिमें असां वटि तालीम कोन हुई, मेट्रिक पास भले वेही रहे, पर हाणे त असां ख़ुदि जेके आहिनि उहे पोस्ट ग्रेजुएट ऐं ग्रेजुएट वेठा आहियूं, हाणे मेट्रिक पास छो वेहे? हाणे त भलो तालीम याफ़्ता वेहे न। इहो असां तब्दीली न आंदी, तंहिंजे करे जेको आहे अॼु ताईं इहो मसइलो हले पियो। लेकिन हाणे बहरहाल कंहिं हद ताईं बहितरी आहे, ऐं इहा बहितरी तॾहिं ईंदी जॾहिं ॿुधण वारा फरमाइश कनि त असांखे दीन ॿुधाए। अगरि हेठां वारा फरमाइश कनि त ख़ैबर ॿुधाए, खंदक ॿुधाए, त ज़ाकिर वीचारो जेको आहे मरहब खे भॼाए भॼाए मारींदो, ॿियो छा कंदो वीचारो? तंहिंजे करे ॿुधण वारनि जूं फरमाइशूं हाणे बदिलजणु खपनि, त इहे तारीख़ जा किसा असां जाम ॿुधासीं, हाणे महिरबानी करे दीन ॿुधाए। जी जी जेसि ताईं रसूल करम जन मके में हुया तेसि ताईं इबादत खुलियो खुलायो न थी सघंदी। जॾहिं रसूल करम जन हिजरत करे आया मदीने ऐं पाण कुझु ॾींहं मदीने खां ॿाहिरि थोरो ॻोठो हुयो कबा जो मक़ाम, जिते हाणे मस्जिद कबा आहे, इते रहिया ऐं पहिरियों जुमो इते थियो। जुमे जो ॾींहुं आयो ऐं रसूल करम जन जुमे जी नमाज़ या कबा में पहिरियों दफ़ो पढ़ाई, उन खां पोइ पाण दाख़िल थिया आहिनि मदीने। तंहिंजे करे पहिरीं नमाज़ ख़ुदि रसूल करम पढ़ाई आहे ऐं इहा हिजरत खां पोइ शुरू थी आहे। अॻु में अहिड़ा हालात न हुया जो खुलियो खुलायो दीनी इबादतूं अंजाम ॾेई सघजनि। जी जी
मारफत जे हवाले सां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढो पाबंद कयो आहे, ऐं जॾहिं त असांजे मुआशरे में मारफत खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले ज़ात ऐं वालदेन जे नाले ऐं तारफ जे हवाले सां ॾिठो थो वञे, हिन ते थोरी रोशनी थींदी।
जी हा, ॿ जेके आहिनि लफ़्ज़ आहिनि असां वटि, हिकिड़ो आहे इल्म, हिकिड़ो आहे मारफत। इल्म ऐं मारफत ॿ लफ़्ज़ आहिनि। इल्म जो तालुक़ु कंहिं शइ जे वजूद सां हूंदो आहे। मिसाल तौरु मां पुछां त बाबा हिते जेको आहे उहो टिशू पेपर जो बॉक्स आहे या न आहे, त इहो इल्म जो मसइलो आहे। मारिफत जो तालुक़ु उन ई शइ जे सिफ़तुनि सां आहे, त इहो जेको टिशू पेपर आहे इहो नरम आहे या सख़्तु आहे, इहो कपिड़े वांगुरु नथो छिजे या छिजी थो पवे, इहे ख़ुसूसियतूं ऐं सिफ़तूं जेके आहिनि इन्हनि जो नालो मारिफत आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक ताला आहे या न आहे, इन में जेको फ़ैसिलो थींदो उहो इल्मु थींदो। पर अल्लाह जो सिफतू कड़ियो इन करीम आ रहीम आ सत्तार आ गाफिर ज़म्ब आ खालिक आ मुरीद आ ये सिफतू जानण उहे मारिफत आहे। साॻे नमूने सां इमाम जो हुजे नबीअ जो हुजे इहो सभु शयूं ईअं आहिनि त वजूद जे बारे में अगरि बहस आहे त आहे या न आहे त इहो इल्म ऐं उन ई शइ जूं सिफ़तूं जॾहिं तव्हां ॼाणो त इहा शइ मारिफ़त आहे। जी साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं
साईं मुंहिंजो हिकु नॉर्मल सवाल आहे त असांजो क़ुरान शरीफ़ बि हिकिड़ो आहे ऐं नबी पाक बि हिकिड़ो आहे, पोइ असांजे दीन में टे तबिका अहिड़े तशीह सुनी ऐं देवबंद कहिड़े हिसाब सां कया आहिनि?
इनशाला अॼु जे मजलिस में अर्ज़ु कंदुसि, अॼु जे मजलिस में इहो वाज़े थी वेंदो इनशाला मौज़ू इन हवाले सां। जी ॿियो को सवाल हुजे?
जीअं ॾिस न नबी साईं मेराज ते वियो।
बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ।
मेराज जी राति खे
बिल्कुलु तव्हांजो सही जेको आहे सवाल आहे इनशाला मजलिस में बयान
कंदुसि।
जी साईं कोई सवाल हुजे त कयो वर न अञा बि जेको आहे उहो वक़्त जी पाबंदी नथा कयो ऐं टाइम सही ॻाल्हाइण जे लाइ पूरो कोन थो मिले, तंहिंजे करे तव्हांखे ई नुक़सानु थींदो, मूंखे कोई नुक़सानु कोन थींदो। वक़्त ते अचो ताकी 6 बजे मजलिस शुरू थी वञे ऐं असां वक़्त ते जेको आहे कुझु न कुझु शयूं गुफ़्तगू में आणे सघूं, वरना वक़्तु जेतिरो घटि थींदो ज़ाहिर आहे शयूं ओतिरो घटि जेके आहिनि बयानु थींदो। वक़्त ते अचो 6 बजे ताईं अची वञो ताकी 6 बजे जेको आहे उहो बिस्मिल्लाह थी वञे। सलवात पढ़ो मुहम्मद वाले हाणे इहे टे शयूं दीन आहिनि, अक़ीदा जंहिं ते ईमान रखिणो आहे, अहकाम जंहिं ते अमल करिणो आहे, अख़लाक जंहिंजे मुताबिक़ इंसान पंहिंजूं आदतूं ठाहिणियूं आहिनि, आदतूं। ठीकु आहे, इहे टे शयूं आहिनि दीन। कल्ह पे अर्ज़ु कयुमि त नमाज़ छा आहे? हिकु अमल आहे। इन जो तालुक़ु छा सां आहे? तौहीद सां। छो त नमाज़ जो असुल मक़सदु ई इहो आहे, सूरह ताहा में अल्ला तबारक ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जॾहिं पहिरियों दफ़ो मुखातिबु थियो आहे त अल्ला तबारक ताला फ़रमायो त मां आहियां तुंहिंजो रब अल्लाह, ऐं उन खां पोइ फौरन जेको आहे हुकुम आहे अक़िम सलात लिज़िक्री, नमाज़ क़ाइम कर ताकी मां तोखे यादि रहां मुंहिंजे ज़िक्र यानी मुंहिंजी यादि जे ख़ातिर, मां तोखे यादि रहां, मां तोखे यादि रहां मतिलबु छा? मालिक मां आहे, तूं बंदो आहे। तंहिंजे करे नमाज़ इन्हनि ॿिनि शयुनि जो नालो आहे, ख़ुदि शनासी ख़ुदा शनासी, पाण खे सुञाण बंदो आहे, मालिक खे सुञाण उहो तुंहिंजो रब ऐं मालिक अथई। इहो यादि रखणु ताकी विसरी न वञे, ॾींहं में 5 दफ़ा अच हुनजे बारगाह में बीह ऐं चओ इहा कंदा ॿुधो इहा कंदसि ताईं मां बंदो आहियां मालिक तूं आ, मां बंदो आहियां मालिक तूं आ, मां मालिक आहियां ई कोन, बंदो ई बंदो आहियां। हिन जो मतिलबु आहे त नमाज़ घुरबल न आहे। छा घुरबल आहे? बंदगी, बंदगी। हाणे सवाल इहो आहे, बंदगी अक़ीदो आहे न? भला को अमल आहे न? को बंदगी छा आहे? अख़लाक आहे। बंदगी अख़लाक आहे। इन जो मतिलबु इहो आहे त दीन खे असुल घुरबल अख़लाक आहे। ही अक़ीदो इन करे आहे ताकी उन मां अमल सही निकिरे, अमल सही बार बार दोहरायो ताकी उहा तव्हांजो अख़लाक बणिजी वञे। جس تائیں اللہ جو بندو جن اخلاق نہ بن جندو تیس تائیں انسان جی بندگی قبول ہی کون کامل ہی کون ان کرے نہ عقیدو اصل گربلا نہ عمل اصل گربلا اصل گربل اخلاق مومنا نہ اخلاق ہوندا تے انسان مومن ہوندو کافرانہ اخلاق ہوندا تے انسان کافر ہوندو منافقانہ اخلاق ہوندا تے انسان منافق ہوندو یہ ٹئی کردار ٹھہن چھسا تھا اخلاق اساں صرف سوچ سے کون ٹھہندا صرف عمل سے کون ٹھہندا کردار چھسا ٹھہندا اخلاق اساں جے کا ان دی عادت ہے کوڑو اساں کے چوندا ہوں جے زندگی ہمیں بٹے کوڑ گلایا ہو جا نا کوڑو ان کے چوندا سے کوڑ جے جی عادت ہو جا جے جی اخلاق ہو جے سچو کے چوندا سے جو کو زندگی میں بٹے سچا گل ہے نا سچ جے جی اخلاق ہو جے عادت ہو جے ان کرے اصل گھربل گبا اخلاق تھو مومنانہ اخلاق سا انسان مومن تھندو صرف کلمہ پڑھن سا کون تھندو صرف نماز پڑھن سا کون تھندو نماز پڑھے تو بندو بنیو ہی کون یا نماز قبول اتھس ہی کون بندو بن جو یو نماز ہانے تجھی اخلاق بن جی وئی ہانے تو بندو بنیو ہانے یو قبول اتھ ہاں یہ قبول کرے معلوم ہوجن گرجے تو اصل مکھے پہنچنو کتھے عقیدن تے چی بھی میں رہنو عقیدہ مجا صحیح تھیا بس ختم نہ عمل عمل تے چی بھی نہ رہنو عمل کے اتنو دہرائنو جو واشے اخلاق بن جے جڑے اخلاق بن جی وئی ہانے تو مومن تھی آنے تو مومن تھی ذرا ایک دو صلوات پڑھو محمد و آل محمد پہ امام جعفر صادق علیہ الصلوۃ والسلام جن فرمایا اصول کافی جی روایت ہے مولا فرمائندہ خبردار کہ جو ڈرگھو نماز ہوں آئی ڈرگھا روزہ دسی دھوکے میں نہ اچی ونجا تا مومنا دھوکے میں نہ اچی ونجا تا مومنا مولا فرمائندہ کرنے کرنے تھی دعا کہنشے جی کئی عادت تھی ہوئی دیا کہ چاہیں جی پینے جی عادت تھی ہوئی کہ سگریٹ جی عادت تھی ہوئی یہ کہ نماز جی عادت تھی ہوئی روزے جی عادت تھی ہوئی ہن چھڈے تو تا مولا فرمایو نا یہ نہ دوست نماز ڈرگھیو کیڑیو تھا سجدہ ڈرگھا گھنا تھا نا مولا فرمایو اگر تو کہ پرکھنو آ تا یہ دوست امانت اتھا سیا نا صداقت اتھا سیا نا صداقت امانت بدھائیں دی تا مومنا یا مومن نا ہے صداقت چاہے امانت چاہے اخلاق ہے بیشی اخلاق ہے گھربل اصل اخلاق دین چاہے تو انسان ان رستے تے ہلندو ان اخلاق تائیں پہنچے انشاءاللہ مومنان اخلاق تائیں خدمت میں عرض کر سارے ایک عام سوال ہی ہوا اٹریشن کتھا ملندی صحیح عقیدہ کتھا ملندا صحیح احکام کتھا ملندا درست اخلاق کتھا ملندا یہ دین کیر تو ٹھائے یہ دین کہیں وٹا واضح تو دین کے ٹھائنہ وارو اللہ تبارک و تعالی ہے اللہ دین کے ٹھائے چھو آخر اسا پان چھو نہ ٹھائیں اللہ چھو ٹھائے دین اسا پان ٹھائیں قرآن مجید نے کہ وضاحت سے بیان کیا جتے چھو آت کتب علیکم القتال تاتے اسا ہانے قتال جہاد فرض کہو وہ کرہ لکم پر وہ تاکہ بھلو نہ تھو لگے تکلیف ہے تا तकलीफ़ है, थी सके तो जख्म लगे, थी सके तो जिंदगी हली वे। कुरान मजीद चे तो किताल फर्ज तो कर पर नो वणे। हाँ अल्लाह ताला हकीकत बयान तो करे, असा अन तकरहू शयअन वहु खैरुन लकुम, थी सके तो कें शय के तुम पसंद न करो उहाई तुम्हारे लिए भली हो। थी सके तो एक शय के तुम पसंद ना करो। हकीम वट डॉक्टर वट वे कौड़ी कौड़ी दवा दिनी अथई, कौड़ी दवा पसंद न थी अचे पर फायदो उनमें आ। फरमायो तो थी सके तो कई शय तक पसंद न हो पर उहाई तुम्हारे लिए फायदेमंद हो। इनजो उबतर भी फरमायो असा अन तुहिबु शयअन वहु शर्रुन लकुम, थी सके तो कें शय से मुहब्बत हो वणंदी हो पर उही शय नुकसानदेह हो। शुगर वारन के मिठी शय ढी वणंदी पर उही नुकसानदेह होंगी। हाँ अल्लाह ताला फरमाए तो वल्लाहु यालमु, अल्लाह जाने तो ताजो असल फायदो केड़ी शय में आ, असल नुकसान केड़ी शय में। वह अंतुम ला तालमून, तवा न था जानो। तेजे करे दीन बाबा खुदा जो तरफा ही तवा न पाजो हकीकी फायदो था जानो न हकीकी नुकसान था जानो। थी सके तो नुकसान दे शय सा ताजी दिल लगी वने, फायदेमंद शय सा ताजी दिल न लगे। तेजे करे तवा दीन नथा ठाए सको, छोड़ ता के मालूम ही कोने तो ता जो असल फायदो छ में आ, असल नुकसान केड़ी शय में आ। तेजे करे दीन के ठाईगो अल्लाह जो को ता जो असल फायदो बजाने तो असल नुकसान बजाने तो। आने दीन जो बुनियाद इनते आ तो तू पांजो न फायदो तो जाने न पांजो नुकसान तो जाने, पर तू जो नुकसान तू जो फायदो जे को जाने थो वही तुझे लाए दीन ठाए। जने बुनियाद इन ठो वो हाँ यो एतराज न कर तो सुबह जो बरकातू छो आ चार छो में बाबा तू नो जाने ठाण वारो जाने थो। भला रकात में रुकू हिकड़ो आ सजदा बचो बाबा तू नथो जाने ठाण वारो जाने थो। बाबा ये नमाज में ये शय छो ना है ये बाबा तू नथो जाने वो जाने थो। तेंजे करे ये सब एतराज उते थींदा आहिनि जिते इंसान दीन जो बुनियाद ही नथो जाने। वो एतराज कंदो आहे त नमाज में ये शय छो ना है, बाबा तू नथो जाने ठाहिण वारो जाने थो। दीन जो बुनियाद न ते आ, इबादतुनि जो बुनियाद न ते आ, तोखे ख़बर न आहे त कहिड़ी शइ तुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे, तोखे ख़बर न आहे कहिड़ी शइ तुंहिंजे लाइ नुक़सानदेह आहे। नुक़सानदेह शइ सां दिलि लॻाए थो वेहे, फ़ाइदेमंद शइ खे नफ़रत जी निगाह सां थो ॾिसे। तू दीन ठाहींदे कोन, उहो ठाहींदो जेको ॼाणे थो। एतिरा त सभु ख़तमु बाबा, ॿ सजदा छो आहिनि, हिकिड़ो रुकू छो आहे, बाबा ॼाणे थो तू नथो ॼाणे। बस जेको न ॼाणंदो आहे उनजी ज़िमेदारी इहा हूंदी आहे त ख़ामोश थी ॼाणण वारे जो हुकुम मञे ऐं अमल करे। ख़तमु। गॾिजी सघां त पढ़ो मुहम्मद हाणे जेकॾहिं न हिकिड़ो मरीज़ वञे डॉक्टर वटि ऐं डॉक्टर लिखेसि नुस्ख़ो कुझु टेबलेट कुझु कैप्सूल कुझु इंजेक्शन चवे डॉक्टर हीअ छो नथो ॾिए। डॉक्टर चवंदो बाबा जेकॾहिं तूं पाण माहिर आहे त आयो छो आऊं, वञ पाण पंहिंजो इलाज पाण वञी कर। जॾहिं मूं वटि आयो आहे हिन जो मतिलबु इहो आहे त तूं नथो ॼाणे, मां ॼाणा थो। हाणे जॾहिं मां ॼाणा थो इहो सम्झी आयो आहे त हाणे सवाल न कर, वञ वञी नुस्ख़ो इस्तेमालु कर, वञ वञी नुस्ख़ो इस्तेमालु कर। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अची वई। दीन अलाह ठाहियो, अलाह ताईं असांजी रसाई कोन्हे, हाणे छा कयूं? बाबा दीन इहो नाज़िल थियो नबीअ ते, दीन नाज़िल थियो आहे नबीअ ते। हाणे नबी अगरि असांजे साम्हूं हुजे, ज़िंदा हुजे, असां वञूं दीन हासिलु कयूं, मसइलो ई कोन्हे। ऐं पोइ ज़िमेदारी साॻी रहंदी, नबी चवे ही कर त बग़ैर एतराज़ जे कर, बाबा चवे न कर त बग़ैर एतराज़ जे न कर। एतराज़ नबीअ जे साम्हूं यानी ख़ुदा जे साम्हूं, ख़ुदा जे साम्हूं यानी तूं दीन जो बुनियादु सम्झो ई कोन त तूं जाहिल आहे, दीन ठाहिण वारो ई आलिम आहे। तंहिंजे करे क़ुर सदा ॾिनी, मां त कमर रसूलो फ़ोज़ू, जेको ॾेव वठो, जेको ॾेव वठो, वमान हकमान हो फंत हो, जेका रोके उहो रुकजी वञो। तंहिंजे करे नबीअ जे साम्हूं एतराज़ जी गुंजाइश आहे ई कोन, ख़तमु। अच्छा, हाणे नबी ज़ाहिरनि हिन दुनिया मां हलियो वियो, असांजी हुन ताईं पहुच कोन्हे, असांजी पहुच कोन्हे, मतिलबु न आहे त हुनजी पहुच न आहे, न असांजी पहुच न आहे। हाणे छा कयूं? हाणे दीन आहे ॿिनि सूरतुनि में, या नाज़िल थियो आहे क़ुरान मजीद जी सूरत में, या सुनत नबीअ जी सूरत में, ॿ शयूं आहिनि बसि, दीन या क़ुरान या सुनत नबी। हाणे तसवुरु कयो त असां रसूल अकरम जे वफ़ात खां पोइ मदीने में आहियूं, हाणे छा कयूं? हाणे दीन किथां वठूं, कंहिंखां वठूं? छा रसूल अकरम जन का रहनुमाई फरमाई आहे या रहनुमाई नाहे फरमाई? अगरि नाहे फरमाई त असांजी मर्ज़ीअ ते छॾियो आहे, अगरि फरमाई आहे त पोइ असांजी मर्ज़ी कोन हलंदी, असांजी मर्ज़ी कोन हलंदी। अच्छा, हाणे इतां खां शिया ऐं सुनी शुरू थो थिए, शिया सुनी इतां खां थो शुरू थिए। हिकिड़ो मज़ीदो चवे थो त बाबा नबीअ रहनुमाई कई आहे ऐं उहा हदीस सकलैन जी सूरत में शिया सुनी ॿिन्ही वटि मौजूदु आहे, क़ुरान ऐं अहल बैत, अहल बैत यानि क़ुरान जा मुफ़स्सिर ऐं सुन्नत रसूल जा बयान करण वारा। कॾहिं दीन ॿिनि सूरत में या क़ुरान या सुनत, बसि टी सूरत न। हाणे ग़ौर फरमायो, ज़रा तवजो सां ॻाल्हि ॿुधजो। रसूल अकरम खां पोइ जेकॾहिं रसूल अकरम जे सहाबियुनि में कंहिं दीनी मसइले ते कोई इख़्तिलाफ़ु आहे ई कोन, मिसाल तौरु बाबा ॾींहं राति में नमाज़ूं पंज आहिनि, इख़्तिलाफ़ु आहे ई कोन कंहिं बि सहाबीअ जो पाण में, जंहिंमें इख़्तिलाफ़ु आहे ई कोन हुन में त मसइलो ई कोन्हे, अमल कयो। मसइलो उते थो पैदा थिए जिते इख़्तिलाफ़ु ख़ुदि रसूल अकरम जे सहाबा में थिए। हाणे हिकिड़े खे छॾिणो पवंदो, कंहिं ॿिए वटि वञिणो पवंदो, कंहिंखे छॾियो, कंहिं वटि वञो, छो त इख़्तिलाफ़ु ख़ुदि रसूल अकरम जे सहाबा में। हाणे कंहिंखे छॾियऊं, कंहिंखे वठूं? मिसाल तौरु बाबा नमाज़ में बिस्मिल्लाह ॾाढियां पढ़जे या आस्ते पढ़जे? को साहबी चए थो त आस्ते पढ़जे, कोई चवे थो त आवाज़ सां पढ़जे। हाणे ॿिन्ही ते त अमल नथो थी सघे, या आस्ते पढ़ंदो या ॾाढे पढ़ंदो, विच ते त कोई मसालो कोन्हे न। मां ॿिन्ही खे मिलाए त कोन थो सघां न, मिलाए बि कोन थो सघां। तंहिंजे करे हिकिड़े खे छॾिणो पवंदो, ॿिए ते वञिणो पवंदो ॿिए वटि। हाणे कंहिंखे छॾियां ऐं कंहिं वटि वञां? शिया चवनि था त हदीस सकलैन जे तहत जॾहिं सहाबा में इख़्तिलाफ़ थिए त पोइ उन पासे वञो जंहिं पासे अली आहे, जंहिं पासे अली आहे। अहले सुनत वारा चवनि था न, असां ॿियनि सहाबनि खे बि ॾिसंदासीं, पोइ जंहिंजी ॻाल्हि असांखे वधीक बहितर लॻी असां उन पासे वेंदासीं। ही थिया शिया, ही था सुन्नी। वञनि ॿई सहाबी रसूल वटि था, ही बि रसूल जो सहाबी, हू बि रसूल जो सहाबी। अगरि ही दीन आहे त ही बि दीन आहे। नथो चई सघिजे त ही जेको सिर्फ़ु अली वटि थो वञे इहो दीन खां ख़ारिज थी वियो हलियो। बाबा जॾहिं तव्हां पाण चयो त सहाबीअ वटि वञो, पोइ सहाबी ही बि सहाबी आहे, ही बि सहाबी आहे। शीयत हितां खां शुरू थी त जॾहिं सहाबा रसूल में इख़्तिलाफ़ थिए त पोइ काॾे वञो? अली इब्न अबी तालिब वटि। दलील छा आहे? हदीस सकलैन। अच्छा, हाणे दौर गुज़रियो, अली अलैहिस्सलाम हिन दुनिया मां हलिया विया। हाणे असांजी रसाई अली इब्न अबी तालिब ताईं बि कोन्हे। हाणे जेको इख़्तिलाफ़ थींदो, इख़्तिलाफ़ वधी वेंदो, छो त हाणे सिर्फ़ु इख़्तिलाफ़ इन में कोन थींदो त रसूल अकरम जी सुनत छा हुई। हाणे इन में बि इख़्तिलाफ़ थी सघे थो त अलीअ जी सुनत छा हुई, छो त उहो बि मौजूदु न आहे। हाणे जॾहिं इहो इख़्तिलाफ़ थिए त हाणे काॾे वञे इंसान? शिया चवनि था त हदीस सकलैन जे मुताबिक़ उन पासे वञो जंहिं पासे हुजे हसन बिन अली। अहले सुनत वारा चवनि था बाबा ॿिया बि आहिनि उन पासे बि वञी सघिजे थो, ही शिया ही सुन्नी। हाणे इमाम हसन बिन दुनिया मां हलिया विया, हाणे इख़्तिलाफ़ अञा वधंदो। रसूल हीअं चयो या हूअं, अलीअ हीअं चयो या हूअं, हसन हीअं कयो या हीअं, हाणे इख़्तिलाफ़ थिए त काॾे वञिजे? शिया चवनि था हदीस सकलैन जे मुताबिक़ वञो हुसैन बिन अलीअ वटि। अहले सुनत वारा चवनि था ॿियनि वटि वञी सघिजे थो। हाणे इमाम हुसैन बि हिन दुनिया मां विया, हाणे इख़्तिलाफ़ अञा वधी वेंदो, छो त हाणे इख़्तिलाफ़ थींदो नबीअ हीअं कयो या हीअं, अलीअ हीअं कयो या हीअं, हसन हीअं कयो या हीअं, हुसैन हीअं कयो या हीअं, हाणे काॾे वञिजे? शिया चवनि था हदीस सकलैन जे तहत वञो अली इब्न हुसैन ज़ैनुल आबिदीन वटि। हाणे तव्हां इन अंदाज़ सां हेठि हलंदा अचो, केसि ताईं पहुचंदो? हिन दौर में अची पहुचंदो जंहिं दौर में हदीस सकलैन जे मुताबिक़ वारो इमाम आहे महदी। हाणे इख़्तिलाफ़ थो पैदा थिए त बाबा नबीअ हीअं कयो या हीअं, अलीअ हीअं कयो या हीअं, हसन हीअं कयो या हीअं, हुसैन हीअं कयो या हीअं, ज़ैनुल आबिदीन हीअं कयो या हीअं, बाक़र सादिक हीअं कयो या हीअं। इन्हनि सभिनी में इख़्तिलाफ़ पैदा थिए काॾे वञिजे? जेका रहनुमाई हदीस सकलैन जे मुताबिक़ महदीअ कई आहे, हिन जो नालो शियत आहे, हिन जो नालो सुन्नत आहे। बाबा हाणे सिर्फ़ु हिकिड़ी शइ अर्ज़ु कयां थो हिन में, ताकि रहनुमाई जे लाइ आसानी थी सघे। मां कहिड़ो रस्तो अख़्तियारु कयां? मुंहिंजे पास ॿिए ॿई रस्ता आहिनि, ही बि रस्तो आहे, ही बि रस्तो आहे। पहुचणो ॿिन्ही खे केसि ताईं आहे? नबीअ ताईं। नबीअ जे ज़रिए पहुचणो किथे आहे? ख़ुदा ताईं। नबीअ ताईं जेके पहुचाइण वारा रस्ता आहिनि उन्हनि जो नालो आहे मज़हब। नबीअ ताईं पहुचाइण वारा जेके रस्ता आहिनि उन्हनि जो नालो मज़हब आहे, ऐं नबीअ जे ज़रिए जेको ख़ुदा ताईं पहुचणो आहे उनजो नालो आहे दीन। उनजो नालो आ दीन दीन सभी मुसलमानन जो हक इस्लाम नबी जे जरिए खुदा ताई बे मुस्तफा बिरसन हीशरा के दीन हमें उस्त इकबाल जो शेर आ पांजो पान के मुस्तफा ताई पहुंचाए छो इन करे के दीन समूरो उही है गर न रसीदी अगर इन ताई न पहुंचे तमाम भूल हबीस बाकी सब रास्ता भूल हबीस पहुंचो इन ताई हाँ मजहब इख्तियार करूँ तो नबी ताई मां कहड़े इन तरीके से पहुंचा इन तरीके से या इन तरीके से जैखे इन मासूम सिलसिले ते एतमाद अचे अली खां महदी ताई जेके खुद अहले बैत हैं जिनके रसूल अकरम जन हदीस सकलेन में बयान कयो जेके हिनते एतमाद अचे वो ही रस्तो वठे जेके हिनते एतमाद अचे वो ही रस्तो वठे कयामत जे दिन जवाब पाण दिंदो कयामत जे दिन जवाब पाण दिंदो नबी पुछंदुस मूं ताईं पहुचण लाइ कहिड़ो रस्तो अख़्तियार कयो ई चवंदो ही दलील कहिड़ो थी दलील पाण सां गॾु रखे पाण सां गॾु दलील रखे त मां ही रस्तो छाजे लाइ अख़्तियार कयो हुयो जंहिंजो दलील सही उनजो मज़हब नबीअ वटि क़बूल हाणे दीन ख़बर पई त किथां वठिणो आहे इनशाला कुझु हिसो रहे थो सुभाणे अर्ज़ु कंदुसि बाबा नमाज़ त तव्हां ॿुधाई रोज़ो छाजे लाइ आहे अलाह जे कोई बैतुल माल में कोई घटिताई थी वई आहे रमज़ान में अचे थो बाबा घटि ज़रा खाओ पियो घटि थोरो खज़ाने में घटिताई आहे न रोज़ो छाजे लाइ आहे नमाज़ हिन जे लाइ आहे ताकी मां पंहिंजी हैसियत बि सुञाणा हुनजी हैसियत बि पंहिंजी हैसियत बि यादि रखां हुनजी हैसियत बि यादि रखां रोज़ो छाजे लाइ आहे रोज़ो छाजे लाइ बाबा तूं इहा पंहिंजी हैसियत यादि रखंदे हाणे सिर्फ़ नमाज़ में यादि नाहे रखणी ज़िंदगीअ में बि यादि रखणी आहे दुकान ते वेठो आहे तॾहिं बि यादि रखणो थी त बंदो आहियां तंहिंजे करे तिजारत उहे कंदुसि जीअं मालिक जो हुकुम आहे थी सघे थो हिन में तकलीफ़ अचई हिन में तकलीफ़ अचई तकलीफ़ बर्दाश्त करण जो नालो सबुरु आहे तकलीफ़ बर्दाश्त करण जो नालो सबुरु आहे ऐं बंदगीअ ख़ुदा में जेका तकलीफ़ बर्दाश्त थिए उहा सबुर जो आला तरीन दर्जो आहे हाणे इहो सबुरु मुंहिंजे अंदरि कीअं पैदा थिए अगरि सबुरु न हूंदो त तकलीफ़ मूंखां बर्दाश्त थींदी कोन ॿ मिंट पघर मां वहाए कोन सघंदुसि मां गर्मीअ में अची मजलिस में बग़ैर पखे जे वेही कोन सघंदुसि सबुरु सबुरु सम्झाइण जी शइ न आहे त मां तव्हांखे सम्झाए छॾियां सबुरु छा थींदो आहे इन सां सबुरु कोन ईंदो सबुरु इंसानु पंहिंजे अंदरि पैदा कंदो सबुरु सिफ़त आहे पंहिंजे अंदरि पैदा कंदो कीअं सबुर जी वर्ज़िश कंदो सबुर जी रियाज़त कंदो सबुर जी एक्सरसाइज़ कंदो सबुर जी एक्सरसाइज़ कहिड़ी आहे रोज़ो रोज़ो इंसान जे अंदरि सबुर पैदा कंदो आहे क़ुरान मजीद फरमायो वस्तईनू बिसबर वस्सलात नमाज़ ऐं सबुर खां मदद घुरो तफ़सीर चवे थी सबुर मां मुराद रोज़ो आहे बर्दाश्त कर बुख बर्दाश्त कर उञ बर्दाश्त कर जिनसी ख़्वाहिश बर्दाश्त कर ज़बान जी ॻाल्हाइण ते थोरो पाबंदी लॻाए कूड़ न ॻाल्हाए ग़ीबत न कर जॾहिं तूं बर्दाश्त कंदे इहो रोज़ो तोखे तुंहिंजे अंदर सबुर पैदा कंदो, ऐं जॾहिं साबुर बणिजी वेंदे हाणे तुंहिंजे लाइ अबदियत आसान थी वेंदी। हाणे तुंहिंजे लाइ अब्द बणजण आसान थी वेंदो। जेको इंसान बुख बि काटे थो सघे, उञ बि काटे थो सघे, उहो तिजारत में अल्लाह जो हुकुम आसानीअ सां अदा करे सघे थो। पर वरी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, हीअ जेके ॿई इबादतूं हुनि नमाज़ ऐं रोज़ो, इन्हनि सभिनी जो दारो मदार अथव नियत ते। इनमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे, रोज़े जो बि नमाज़ जो बि। अगरि नमाज़ त मां पढ़ां थो पर नियत ई आहे त ॿार अलाह ताला रखियो आहे हाणे मिड़ई अदा करणो, नियत जो ग़लति थी त हाणे नमाज़ मुंहिंजे अंदरि बंदगी पैदा कंदी कोन, बल्कि ख़ुदा जे साम्हूं अची बीहारींदी, पोइ चवंदुसि त घुर्ज हुई तोखे घणी आहे, मूं चयो इंसान कर। नियत नमाज पढ़ण जे लाइ वियो आहियां, नियत इहा हुजणु घुर्जे त मां बंदो बणजण थो वञा, हुन मालिक खे यादि करण थो, तॾहिं नमाज़ इहो नतीजो ॾींदी, वरना कोन ॾींदी। साॻे नमूने सां रोज़ो थो रखां छाजे लाइ, यार सभु रखंदा पोइ वरी चवंदा त तूं रोज़ो न रखियो, मोमिनी कोन्हे को, नियत इहा कोन्हे त मुंहिंजे अंदरि सबुर अचे, नियत इहा आहे त मूंखे माण्हू मुस्लमानी मूं न कढी छॾनि। इहो रोज़ो सबुर ॾींदो ई कोन, छा कंदो उबतड़। छो त असां इबादत सां जो रांदि कई त पोइ इबादत बि असांजे वजूद सां रांदि कंदी। असां में अक्सर अहिड़ा आहिनि जेके रोज़ो रखंदा आहिनि त सब्र जे बजाए बेसब्रा वधीक थींदा आहिनि, चिड़चिड़ा वधीक थी वेंदा आहिनि, छो त हुननि जी नियत रोज़े मां सब्र हासिल करण हुई कोन। इनमल अमाल बिन्नियात, नमाज़ में नियत इहा हुजणु घुरिजे त मां बंदो थियण आयो आहियां, रोज़े में नियत इहा हुजणु घुरिजे त मां साबिर थियण आयो आहियां, तॾहिं नमाज़ बसर कंदी, रोज़ो बसर कंदी, ऐं इंसान बंदो बणिजी वेंदो। जॾहिं बंदो बणिजी वियो हाणे सभु कमालात जेके बि आहिनि उहे सभु इन बंदे जा आहिनि। ॿिए जो ग़ुलाम बणजणु ज़िलत आहे, पर अल्लाह जो ग़ुलाम बणजणु इज़त आहे। सभु जेके बि दर्जात आहिनि, मक़ामात आहिनि, कमालात आहिनि, सभु बंदे जा आहिनि। बंदो 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 अगरि न हुजे त आयत पढ़ो, सुभान अल्लज़ी असरा बे अब्दिही, मेराज ते केरु वियो, बंदो बंदो। अगरि बंदो न हुजे हा त मेराज ते न वञे हा, बंदो न हुजे हा त मेराज ते न वञे हा। मेराज बंदगीअ जो नतीजो आहे, जेतिरो बंदो वधीक ओतिरो मेराज मथे, जेतिरो बंदो न आहे तेतिरो मेराज। नमाज़ हुनजी आहे ई कोन, नमाज़ बि पढ़े थो ऐं वरी दुकान ते वेही घटि बि तोरे थो, छो त हीउ बंदो बणजण वियो ई कोन हुयो, तंहिंजे करे बंदो थियो ई कोन्हे। मौलाना इमाम जाफर सादिक फरमायो, हिन जी नमाज़ खे न ॾिसजांइ, हिन जे रोज़े खे न ॾिसजांइ, इहो ॾिस त अमानत अथसि या न सदाकत अथसि। अगरि तव्हांखे बंदो ॾिसणो हुजे, महज़ बंदो करबला में इमाम हुसैन खे ॾिसो, बंदो ई बंदो आहे, बंदगी बंदगी आहे। हुसैन पंहिंजो महिमान होरो ॾे मौला वटि, तो ई ॾिनो हुयो, महिरबानी तुंहिंजी जो तो कुझु वरसो मूंखे ॾिनो, वापसि वटि, तुंहिंजी महिरबानी। हुसैन हम सूरत रसूल अकबर दे हाजुर वठो या अल्लाह वठो तो ही दिलो इतरा साल मुखे तो या नेमत बिनी तो जो शुक्र मेहरबानी तुझी तुझी या वठ ही करबला में अजीब बंदो बैठो अजीब बंदो बैठो जो इम्तिहान खुटी था वजन पर है ना जो शुक्र न था खुटे हिन जो शुक्र नथो खुटे अजीब बंदो अजीब बंदो हुसैन तुझी शहादत खपे पालनहार वठ जिस्म बि तुंहिंजो रोह बि तुंहिंजो वठ हुसैन जो इम्तिहान हिते ख़तमु नथो थिए हुसैन जो इम्तिहान हिते ख़तमु नथो थिए हुसैन तुंहिंजे भेणनि जी चादर खपे या अला भेणूं बि तोड़ ॾिनियूं उन्हनि जो पर्दो बि तो ॾिनो हाज़ुर तूं राज़ी थी तव्हां अंदाज़ो लॻायो इमाम हुसैन कॾहिं भेण खां पुछो कोन त भेण मां तुंहिंजे बदिरां अलाह सां वाइदो कयां या न कयां ही भेण ऐं भाउ ॿई अजीब आहिनि या ॿिन्ही मिली करबला ठाही आहे ॿिन्ही मिली करबला ठाही आहे करबला खां बाद में ज़ैनब जो जिहाद न आहे न करबला ठाही ॿिन्ही गॾिजी ठाही आहे जीअं इन करबला में हुसैन जो हिसो आहे ईअं फातिमा ज़हरा जे हिन धीउ ज़ैनब जो हिसो आहे तव्हां ॿिन्ही जो इम्तिहान मां सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु कयां ॿिन्ही जो इम्तिहान ॾिसो हुसैन खां छा थो घुरियो वञे कासिम ॾे कासिम आहे पर कासिम ऐं हुसैन में फ़र्क़ु आहे कासिम ऐं हुसैन में फ़र्क़ु आहे हुसैन अकबर ॾे अकबर पंहिंजी जाइ ते अकबर आहे पर अकबर ऐं हुसैन में फ़र्क़ु आहे हुसैन अब्बास ॾे अब्बास अब्बास आहे पर अब्बास ऐं हुसैन मां फ़र्क़ु आहे हिन ज़हरा जे धी ज़ैनब खां ख़ुदा छा थो घुरे ज़ैनब हुसैन ॾे ज़ैनब हुसैन ॾे हुसैन जो इम्तिहान इहो आहे अकबर ॾे ऐं ज़ैनब जो इम्तिहान इहो आहे हुसैन ॾे
अलानतुल्लाह अला क़ौम ज़ालिमीन سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون اللهم صل على محمد